आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान दरम्यान धोरणात्मक आर्थिक तांत्रिक सहकार्यासाठीचा व्यापक पतधर्शी आराखडा जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उद्या चीनमध्ये उपस्थित राहणार. लेबनान शांतता मोहिमा बंद करण्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्णय. चीनमधल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धेत भारतीय कनिष्ठ गटाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट. आणि सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीची जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी उभय देशांदरम्यान धोरणात्मक आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य दृढ करण्याच्या उद्देशानं पुढील दशकभरासाठी सुरु राहणारा व्यापक पतधर्शी आराखडा जाहीर केला आहे. जपानची राजधानी टोकियो इथं झालेल्या शिखर परिषदेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत दोन्ही नेत्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवरून माहिती देताना भारत जपान दरम्यानच्या 15व्या शिखर परिषदेत दोन्ही देशांनी व्यापक द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला तसंच दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत सहमती दर्शवल्याचं नमूद केलं. गुंतवणूक नवोन्मेष पर्यावरण तंत्रज्ञान आरोग्य दळणवळण तसंच नागरिकांची परस्पर देवाणघेवाण आणि राज्य प्रादेशिक भागीदारी आदी संदर्भात हा पथदर्शी आराखडा असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले
अगले दशक के लिए एक रोडमॅप बनाया है. हमारे विजन के केंद्र में इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन इकॉनॉमिक सिक्युरिटी एनवायरमेंट टेक्नॉलॉजी हेल्थ मोबिलिटी पीपल टू पीपल एक्सचेंजेस एंड स्ट्रेट प्रिफेक्चर पार्टनरशिप ये प्रमुख बातें हैं. हमने अगले 10 वर्षों में जापान से भारत में 10 ट्रिलियन येन निवेश का लक्ष्य निर्धारित किया है.
तसंच चांद्रयान 5 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांच्यातील कराराचंही मोदी यांनी स्वागत केलं. त्याचबरोबर जपानमधील विविध क्षेत्रात 5 लाखांहून अधिक लोकांची दुतर्फा देवाणघेवाण सुलभ करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. संरक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात परस्पर सहकार्य भक्कम करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला आहे. यावेळी बोलताना जपानच्या पंतप्रधानांनी भारताच्या जागतिक प्रभावाचं कौतुक केलं तसंच जपानच्या अर्थव्यवस्थेत कुशल भारतीय प्रतिभेच्या एकत्रीकरणाचं आवाहन केलं. सामायिक लोकशाही मूल्य आणि मुक्त इंडो पॅसिफिक संबंधांवर भर देत वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात दोन्ही देशांनी प्रादेशिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी ताकद एकत्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधानांच्या जपान दौऱ्याविषयी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की उभय देशांनी सुरक्षा सहकार्याबाबत संयुक्त घोषणापत्र स्वीकारण्यास सहमती दर्शवली असून कायद्यावर आधारित खुल्या शांत आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी सामायिक दृष्टिकोनाला यामुळे बळकटी मिळेल. दरम्यान भारत आणि जपान दरम्यान काल खनिज संसाधनासंदर्भात एका सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली आहे. या करारामध्ये महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी स्थापन करणं आणि त्यामध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ ऊर्जा राष्ट्रीय आणि अन्नविषयक सुरक्षितता ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्हे तर शून्य उत्सर्जन उद्दिष्ट साध्य करण्यासाठीही हा करार महत्वाचा असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला जपान दौरा संपवून उद्या चीनमध्ये सुरु होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या बैठकीत सहभागी होत अनेक उच्चस्तरीय चर्चासत्रांमध्ये उपस्थित राहतील. जागतिक प्रशासनासाठी नवीन नियम तयार करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. प्रादेशिक सुरक्षितता संपर्काचं जाळं शाश्वत विकास आणि सदस्य राष्ट्रांमधील एकता दृढ करणं या मुद्द्यांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची आशा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. यामध्ये 20हून अधिक जागतिक नेते आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीमुळे ही महत्वाकांक्षी परिषद ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर गणेशोत्सवासाठी येत आहेत. या दौऱ्यात लालबागचा राजा तसंच बांद्रा अंधेरी परिसरातल्या बाप्पांचं दर्शन ते घेणार आहेत. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आज पुणे दौऱ्यावर असून श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह शहरातल्या विविध गणपतींचं दर्शन ते घेणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो 7.8% झाला आहे. गेल्या 5 तिमाहीतील हा उच्चांक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत या उत्पादनाचा दर जवळपास 7.5% नोंदवण्यात आला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सहाय्यक युरी उशाकोव यांनी काल दिली. जपानमध्ये होणाऱ्या सांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि त्यांच्या भारत दौऱ्याविषयी चर्चा करतील. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे अमेरिकेनं भारताला अतिरिक्त आयात कर लावल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण ठरू शकते. युरोपियन महासंघाच्या सहकार्यानं केरळ सरकारनं राज्यातल्या मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच ब्लू इकॉनॉमीचं केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं ब्लू टाईड्स टू शोर्स वन व्हिजन या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेमध्ये ब्लू इकॉनॉमीमुळे केरळला होणारे धोरणात्मक फायदे, युरोपियन महासंघाच्या वैज्ञानिक आणि धोरणात्मक कौशल्याशी जोडण्यासंदर्भात शाश्वत आणि लवचिक जागतिक आराखडा तयार करण्याबाबत चर्चा आणि परस्पर संवाद परिषदेत होतील. अमेरिकेच्या माजी राष्ट्रपती कमला हॅरिस यांची गुप्त सेवा सुरक्षितता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढून घेतल्याचं अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेनं व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हॅरिस यांच्या सुरक्षा व्यवस्थेला 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र ही सुरक्षितता 1 सप्टेंबरला थांबवण्यात येणार असल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लेबनानमधील शांतता मोहिमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमध्ये भारतीय सैन्य दलं सामील आहेत. दक्षिण लेबनानमध्ये शांतता राखण्यासाठी संघर्ष करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचं अंतरिम दल 2 वर्षात बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या सैन्याची मुदत या आठवड्याच्या शेवटी संपत होती, मात्र त्याला 2026 पर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात सुरू असलेली अभियानं सुरक्षित आणि व्यवस्थितपणे संपवण्यासाठी ही आणखी मुदत देण्यात आली आहे. या सैन्यात 903 भारतीय सैनिकांचा समावेश आहे. भारतानं 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा अधिकृत प्रस्ताव काल सादर केला. बहुक्रीडा स्पर्धांचं पुन्हा देशात आणण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल आहे. कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि गुजरात सरकारच्या प्रतिनिधीमंडळानं काल लंडन इथं राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे आपली औपचारिक बोली सादर केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिलबाग सिंगनं 94 किलो वजनी गटात रौप्य तर महिलांच्या 86 किलो वजनी गटात वंशिता वर्मानं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या सामन्यात मलेशियाच्या मोहम्मद सहमीनं सुवर्णपदक जिंकलं तर मुलींमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आयलीनं सुवर्णपदक तर न्यूझीलंडच्या लिटियानं रौप्य पदक जिंकलं. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चीनमध्ये 17-19-23 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धेत भारतीय कनिष्ठ गटांच्या खेळाडूंनी 26 पदकं जिंकली. मुलींच्या संघानं अंतिम फेरीत 5 सुवर्ण 5 रौप्य आणि 6 कांस्यपदकासह वर्चस्व गाजवलं. यामध्ये विविध वजनी गटांमध्ये पदकं मिळाली आहेत तर मुलांच्या गटात 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 6 कांस्यपदकं मिळाली. या दलांमध्ये 20 मुलं आणि 29 मुली सहभागी होत्या. पॅरिसमधल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीचा 21-12-21-19 असा पराभव केला. आज ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली युई आणि बो यंग चेन या जोडीशी लढेल. दरम्यान PV सिंधू आणि भारताची मिश्र दुहेरी जोडी तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान दरम्यान धोरणात्मक आर्थिक तांत्रिक सहकार्यासाठीचा व्यापक पथदर्शी आराखडा जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उद्या चीनमध्ये उपस्थित राहणार. लेबनान शांतता मोहिमा बंद करण्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्णय. चीनमधल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धेत भारतीय कनिष्ठ गटाच्या खेळाडूंची पदकांची लयलूट आणि सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीचा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.